नमस्कार रसिक श्रोते हो, मराठी वैभव या जुन्या नव्या मराठी गाण्याच्या कार्यक्रमात मी स्नेहल आणि ध्वनितंत्रज्ञ प्रदीप आपलं सहर्ष स्वागत करतो. एका सूत्रात बांधलेली आपल्या आवडीची लोकप्रिय गाणी आपल्याला ऐकवायची आणि त्याच सूत्राला धरून काही चांगल्या विचारांची देवाणघेवाणही करायची, हाच एक उद्देश. एक एक धागा विणून जोडून कापडाचे तागेच्या तागे तयार होतात. हेच कापड आपण रोज अंगावर घालून मिरवतो, कधी गरजेपुरतं वापरतो तर कधी फॅशन म्हणून. पण जगातला प्रत्येक माणूस या कपड्याशिवाय काही जगू शकत नाही. अंगावरचं वस्त्र ही आपली दैनंदिन गरज आहे, पण हे कपडे आणि कापडाचे तागे तयार करण्यासाठी लागणारे अनंत धागे दोरे आपल्या कधीही लक्षात येत नाहीत. कापडाची वीण, त्याचा विस्विशितपणा, त्याचं संपूर्ण टेक्स्चर हे त्याच्या धाग्यांमुळे बनतं. पक्के धागे कापडाला बळकटी आणि मजबूती आणतात, तर कच्चे धागे विरतात, उसवतात आणि कापडाचं आयुष्य सुद्धा कमी करतात. अखंड धागा म्हणजे एक लांब लचक सलग दोरा. या अखंड धाग्यामध्ये एक शक्ती आहे. नवरात्रीचा जो उत्सव आता आपण साजरा करतोय, त्या उत्सवामध्ये आपण शक्तीची पूजा करतो, आदिशक्तीची पूजा करतो. शक्ती मनामनाची आणि फिजिकल स्ट्रेंथ सुद्धा. मनामनातील कच्चे धागे पक्के करण्यात या आदिशक्तीची उपासना अत्यंत महत्वाची आहे. रसिकाओ, आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आपल्यासाठी अशी गाणी निवडली आहेत ज्या गीतांमध्ये आपल्याला कच्चे दुवे, रेशीम धागे, प्रेमाचे पक्के दुवे आपल्याला अनुभवता येतील. तेव्हा रसिक हो, आजच्या कार्यक्रमाचं कल्पनासूत्र आहे कच्चे धागे आणि पक्के धागे.
असे कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता.
रोज तुला जपायचे रे आता, सांग जरा असे कसे लपायचे हे आता.
मन धागा धागा जोड़ते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ.